यश हे असे शब्द आहेत जे प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात हवे हवेसे वाटतात आणि म्हणूनच ते मिळण्याकरिता एखादं सिक्रेट किंवा फॉर्म्युला मिळाला तर किती बरं होईल. तर आज याच विषयावर आपण एक कथा जाणून घेणार आहोत जिचं नाव आहे श्वास. कथा श्वास. एक दिवशी एक तरुण मुलगा ज्याचं नाव सचिन होतं तो आपल्या गुरूंना म्हणाला, गुरुजी तुम्ही नेहमीच मला योग्य मार्गदर्शन केलं आहे आणि अनेक गोष्टी शिकवल्या आहेत, तर आज मला सांगा यश मिळवण्याचा काही फॉर्म्युला आहे का, अर्थात इज देअर एनी सिक्रेट फॉर सक्सेस. यावर गुरुजी म्हणाले, नक्कीच आहे, पण तो जाणून घेण्याकरिता उद्या मला गावाबाहेर जी नदी आहे तिथे भेट, मग बोलूया. दुसऱ्या दिवशी सचिन ठरलेल्या वेळेत नदी किनाऱ्यावर पोहोचला. गुरुजी त्याच्या आधीच तिथे आलेले होते. थोड्याच वेळात त्यांनी सचिनला समजवायला सुरुवात केली आणि बोलता बोलता ते नदीच्या पाण्याच्या दिशेने जाऊ लागले व पाण्यात शिरले. गुरुजी बोलण्यात मग्न होते, पण सचिनचं लक्ष मात्र पाण्याच्या पातळीवर होता, कारण जसजसे ते पुढे सरकत होते पाण्याची पातळी वाढत चालली होती. सचिननी एक दोनदा घाबरतच त्यांना सांगण्याचा प्रयत्न देखील केला, पण त्यांनी सचिनकडे दुर्लक्ष केलं. शेवटी नदीचं पाणी गळ्यापर्यंत पोहोचलं तेव्हा अचानक गुरुजींनी सचिनला धरून पाण्याच्या आत ढकललं. सचिन पाण्याबाहेर येण्याचा जोरदार प्रयत्न करू लागला, पण तेवढ्याच जोराने गुरुजी त्याला आत ढकलत होते. आता पाणी नाका तोंडापर्यंत आल्याने सचिन शर्तीचे प्रयत्न करू लागला. या दरम्यान तो अनेकदा घसरला, पण पुन्हा जोर करून श्वास घेण्याकरिता पाण्याबाहेर येण्यास असेल नसेल तेवढा जोर लावू लागला. अखेर गुरुजींचा जोर कमी पडला आणि सचिन पाण्याच्या वर आला. पाण्याच्या वर येण्यास यश मिळताच त्यांनी मोठा श्वास घेतला आणि विजयी झाल्याची भावना त्याच्या चेहऱ्यावर होती. शेवटी गुरुजी त्याला पाण्याबाहेर घेऊन गेले. पण गुरुजींनी आपल्या बरोबर असं का केलं असा प्रश्न सचिनला पडला. सचिनच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून गुरुजी म्हणाले, सचिन तू पाण्याच्या आत असताना तुझ्या मनात काय विचार होते? यावर सचिन म्हणाला, त्यावेळेस पाण्याबाहेर येऊन श्वास घेणं हेच माझं मुख्य ध्येय होतं. मग गुरुजी म्हणाले, आणि हे ध्येय पूर्ण करण्याकरिता तू शर्तीचे प्रयत्न केलेस, अनेकदा पडलास, मग परत उठलास, जोर लावलास व काही करून पाण्याच्या बाहेर पडायचं आहे असा विचार करत शेवटी मला बाजूला केलंस आणि तुला ते ध्येय पूर्ण करण्यात यश मिळालं. तर हेच आहे सिक्रेट फॉर सक्सेस, म्हणजेच कितीही संकट आली तरीही आपलं ध्येय पूर्ण करेपर्यंत थांबायचं नाही. कोंडलेला श्वास मुक्त करण्याकरिता आपण ज्या प्रकारचे प्रयत्न करतो, अर्थात डू ऑर डाय सिच्युएशन, तसेच प्रयत्न आपलं ध्येय पूर्ण होईपर्यंत करायचे, कारण प्रयत्न करता करताच आपल्याला यश मिळतं. तर ही होती आजची कथा. मित्रांनो, आपलं ध्येय पूर्ण करण्याकरिता व यश मिळण्याकरिता त्यामागे मन लावून प्रयत्न करणं आणि आपल्या ध्येयाप्रती सतत मोटिवेटेड राहणं फार गरजेचं आहे. ज्या दरम्यान येणारं अपयश, लोक काय म्हणतील या सर्वांकडे दुर्लक्ष करत पुढे सरकत राहा. तसंच आपले प्रयत्न किंवा यश दुसऱ्यासोबत कंपेअर करू नका, कारण मासे पाण्याच्या आत कम्फर्टेबल असतील म्हणून तुम्ही असाल असं नाही. आणि तुम्ही पाण्याबाहेर कम्फर्टेबल असाल म्हणून ते असतील असं नाही, कारण ऑल हॅव देअर ओन स्ट्रगल्स. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सिक्रेट फॉर सक्सेस इज मेक मिस्टेक्स, लर्न फ्रॉम देम, कीप मूव्हिंग अँड डोंट क्विट. तर मित्रांनो, ही होती आजची कथा आणि आपल्या गप्पा.